To the Lord for bringing us all safely to another day and another opportunity to gather around His Word.
आणखी एका दिवसामध्ये आणि प्रभूने आपल्या समक्षतेत आपल्याला त्याच्या वचनाच्या अवतीभोवती आणलं म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊ आणि सर्वांना प्रेमाचा सलाम.
And we're a day nearer heaven today than we were yesterday.
आणि निश्चित आपण कालपेक्षा आज स्वर्गाच्या अधिक जवळ आणलेले आहोत.
And that's something that should fill our hearts with joy.
आणि त्यामुळे आपलं मन आनंदित होतं.
We're a day nearer seeing the Savior face to face.
आपल्या प्रिय तारणाऱ्याला मुखोमुख पाहण्यासाठी आणखी एक दिवस आपण जवळ आणलेलो आहोत.
But until we see him face to face, the work of the Spirit of God is to reveal Christ to us through the Scriptures.
जोपर्यंत आपण त्याला मुखोमुख पाहणार तोपर्यंत देवाच्या वचनाचं कार्य आत्म्याच्या द्वारे आपण त्याच्या प्रतिरूपात बदलले जावे हे आहे.
And that's what we are seeking to learn as we are looking at these offerings in the beginning of the book of Leviticus.
आणि म्हणून लेविय पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या सर्व अर्पणांचा विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत.
We began yesterday seeing in chapter 1 the burnt offering, how that it particularly shows us something of the death of Christ as it was for God.
आपण काल त्याची सुरुवात पहिल्या अध्यायातील होमार्पणाच्या द्वारे केली आणि हे पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा प्राथमिकरित्या प्रथमत देवाच्या संदर्भात किती मोलाचा होता.
In the book of the Psalms, you know that often you come across the word which in English is translated Selah.
स्तोत्रामध्ये नेहमी एक शब्द सेला असं लिहिलेला आहे.
One meaning of the word is the thought of pause. Just pause and think about what you've read.
त्याचा एक असा अर्थ होतो, एक मध्यांतर, एक विराम, एक स्वल्प विराम.
But there is another meaning, and I like it. It is a meaning that says, let us lift the note a little bit higher.
आणि त्याचा आणखी एक असा अर्थ होतो, हे गात असलेलं स्तोत्र आपण एक स्वर आणखी उंचवूया, आणखी वर होऊन आपण गाऊया.
And in studying these things that we are looking at,
आणि ज्या गोष्टींचा आपण अभ्यास करीत आहोत,
and we learn more of Christ and his work,
जितकं आपण अधिक ख्रिस्त त्याचे व्यक्तिमत्व आणि कार्य याबद्दल अभ्यास करीत आहोत,
then the note of worship in our hearts is lifted a little bit higher.
तर निश्चित देवाच्या बाबतीतील आपली उपासना ही अधिक वर उंच स्वराने केली जाते.
So that we are not just thankful for what the Lord has done for us, but we begin to worship and give thanks for what the Lord Jesus means to the heart of God.
म्हणून आपण देवाने ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यासाठी काय केलं एवढंच मात्र पुरेसं समजत नाही, तर देवाच्या अंतकरणाला ख्रिस्त किती मोलाचा अधिक आहे आणि त्याने ते काय केलं देवाच्या संदर्भात ते आपण शिकतो.
And that truth is particularly brought out in this first chapter of Leviticus.
आणि ते मोठं सत्य लेवियाच्या पहिल्या अध्यायामधून आपल्या समोर प्रगट आहे.
Now, I'd like to turn to chapter 1 for a few minutes this morning before going into chapter 2.
दुसऱ्या अध्यायात वळण्याच्या अगोदर सुरुवातीला मी आपलं लक्ष लेविय पहिल्या अध्यायाकडे वळवितो.
We're drawing principles out of these offerings.
आणि ह्या अर्पणांमधून आपण काही नियम शिकत आहोत.
And we'll read first of all verses 3 and 4, please.
म्हणून प्रथमतः आपण लेविय 1, 3 आणि 4 वाचूया. गुराढोरातले होमार्पण अर्पावायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा, तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल. यज्ञ पशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्ता दाखल मान्य होईल.
Did you notice in verse number 3 that the offering is voluntary?
तुम्ही हे लक्षपूर्वक पाहिलं का, तिसऱ्या वचनामध्ये स्वइच्छेने आणलेलं म्हणून हे अर्पण आहे.
The three sweet savor offerings, the burnt offering, the meal offering, the peace offering.
हे जे तीन सुवासिक हव्याची अर्पण म्हटलेले आहेत, म्हणजे होमार्पण, अन्नार्पण आणि शांतीअर्पण,
they are all voluntary.
हे सर्व स्वेच्छेने केलेली अर्पण आहेत.
But the offerings for sin are mandatory.
परंतु जे पापाकरिता केलेले अर्पण आहेत ते अत्यावश्यक अशी अर्पण आहेत.
The offerings for sin must take place.
पापाकरिता अर्पण दिलंच गेलं पाहिजे.
But when it comes to these worship offerings, these sweet savor offerings,
म्हणून ह्या उपासनेच्या संदर्भातील ह्या सुवासिक हव्याच्या अर्पणांचा जेव्हा आपण अभ्यास करतो,
God is looking for these things to come from a willing heart.
तेव्हा परमेश्वर हे पाहू इच्छितो की हे स्वेच्छेने स्वतःच्या मनातून उचंबळून येणाऱ्या विचारांच्या द्वारे केलेली आराधना असावी.
When God created man, he didn't make him a robot. He didn't make him so that he just did whatever God told him to do.
देवाने जेव्हा मनुष्याची निर्मिती केली त्याला एक यंत्र किंवा रोबोट म्हणून बनवलं नाहीये की त्याच्यावर त्याचं नियंत्रण असेल आणि जे सांगेल तो मनुष्य ते करेल.
God wants willing worshippers.
देवाला स्वेच्छेने आराधना करणारे लोक हवे आहेत.
He wants us to love him freely and willingly and voluntarily in response to all that we have learned of him and the Lord Jesus.
त्याच्या बाबतीत आणि त्याच्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जे काही आपण शिकलो ते शिकून आपण स्वेच्छेने मनमोकळेपणाने स्वतंत्रतेने त्याची उपासना आराधना करणारे असावे अशी देवाची इच्छा आहे.
And what you will find in these offerings is a feature of verse number 4 that the man will put his hand upon the head of the offering.
आणि तिथे आपण असं वाचतो की जो अर्पण त्या ठिकाणी आणणार आहे चौथ्या वचनामध्ये त्या यज्ञपशुच्या डोक्यावर अर्पण करणाऱ्याने आपला हात ठेवावा.
This is especially important when you read, say, in chapter 4 of the man bringing his sin offering.
जेव्हा हे आपण चौथ्या अध्यायामध्ये पापार्पणाच्या बाबतीत वाचतो तिथे पण हे सांगितलेलं आहे.
Because the man who brings the offering is responsible for killing the offering.
कारण जो अर्पण करणारा आहे तसं पाहिलं तर अर्पणाला ठार करणं किंवा होम करणं यासाठी तो जबाबदार आहे.
There are things the offerer must do, but there are then things that the priest must do.
अशा काही बाबी आहेत की त्या अर्पण करणाऱ्याने करावयाची गरज आहे आणि अशा काही बाबी आहेत ज्या याजकाने त्याच्या वतीने करण्याची गरज आहे.
But the priest doesn't kill the offering.
परंतु याजक अर्पण मारत नाही, ठार करत नाही.
The offerer does that.
परंतु अर्पण करणारा ते करतो.
Because the offerer must feel for himself the significance of taking a life so that he might be accepted before God.
कारण त्या अर्पण करणाऱ्याला असं पशुला ठार करण्याच्या द्वारे हे कळून चुकावं की त्याची ती जबाबदारी आहे आणि ती त्याने पार पाडण्याची गरज आहे.
He cannot just bring his offering to the altar, tie it there and walk away.
त्याने फक्त अर्पण आणलं, वेदीच्या शिंगांना बांधलं आणि तिथून चालता झाला असं त्याला करता येत नाही.
He must slay it.
त्याला ते ठार करायचं आहे.
And even as he slays it and sees the lifeblood flow from that victim, it is at his hand that it happens.
आणि जेव्हा तो ते ठार करतो आणि त्या पशुतून वाहणारं रक्त पाहतो हे त्याच्या स्वतःच्या हातांनी होण्याची गरज आहे.
The night that I was saved by the grace of God, that thought particularly hit my heart. The Lord Jesus had died for me, but that it was as though I had taken his life.
ज्या रात्री प्रभूने माझं तारण केलं मला आठवतं तो दिवस की ज्या दिवशी जणू प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला तो माझ्या ठिकाणी माझ्या ऐवजी माझ्यासाठी मरण पावला.
Which of us can sit for a few moments and think of the death of the Son of God for me?
आपल्यापैकी किती जण बसून हा विचार करू शकतील की देवाचा पुत्र माझ्यासाठी मरण पावला.
And when we sit for a few moments and think on that, how can we not have worship arise from our hearts?
जेव्हा आपण बसून त्यावर फक्त विचार करतो, मनन करतो, मग कसं बरं आपल्या अंतःकरणातून त्याच्या प्रत्यर्थ उत्संबळून आराधना निघणार नाही.
Before he kills it, he lays his hands upon it.
त्याला ठार करण्याच्या अगोदर तो आपला हात त्या अर्पणावर ठेवत असतो.
Quite literally, the expression means he leans his weight upon it.
दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर हा जो अर्पण करणार आहे आपलं वजन आपलं जोर त्या अर्पणावर टाकत असतो.
When you and I trusted Christ for salvation, we leaned our whole weight upon him.
जेव्हा आपल्या तारणाकरिता आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा आपण पण आपलं सर्व वजन जणू काही त्याच्यावर टाकलं, भार त्याच्यावर टाकला.
And as the man puts his hands upon the head of the offering, he is identifying himself with it.
आणि जसा हा मनुष्य त्या अर्पणावर आपला हात ठेवतो तेव्हा तो आपल्या स्वतःची ओळख त्या पशुबरोबर करून देतो.
इन द केस ऑफ द सिन ऑफरिंग ऑल द मॅन्स गिल्ट इज सेरेमोनियली ट्रान्सफर्ड टू द विक्टिम.
तसं पाहता मनुष्याचा हा सर्व दोष पापार्पणाच्या दृष्टिकोनातून पाहता दोषार्पणातून पाहता त्याचा दोष या पशुवर टाकला जातो.
अँड ऑल द एक्सेप्टेबिलिटी ऑफ द विक्टिम इज ट्रान्सफर्ड टू हिम.
आणि जे काही अर्पण केलं गेलं आहे त्याचा स्वीकार करण्याच्या द्वारे त्याला पण देवासमोर मान्यता मिळते.
Here the man brings the burnt offering, a picture of what Christ was to God in his death.
इथे हा मनुष्य आता होमार्पण आणत आहे हे सांगण्याकरिता ख्रिस्त देवाच्या अंतकरणाला काय आणि कसा आहे.
He lays his hands upon it. He leans his weight upon the victim.
तो आपला हात त्या पशुवर ठेवतो आणि आपलं वजन भार त्या पशुवर टाकतो.
And he acknowledges that without this victim and its death, he could never stand in the presence of God.
आणि तो हे स्वतः त्याद्वारे कबूल करतो की ह्या अर्पणाशिवाय देवासमोर त्याला मान्यता नाही, स्वीकार नाही.
Oh dear saints of God, if we could let this truth touch our hearts, it would make such a difference to our gatherings.
प्रिय देवाच्या संतांनो, जर हे सत्य आपल्या मनाला स्पर्श करून गेलं तर आपलं एकत्र येणं हे देवाच्या मनाला फार आनंददायी असं होईल.
That our acceptance before God is not because of our caste or our education or our wealth.
आपल्या भूतकाळामुळे किंवा आपल्या सांपत्तिक ऐश्वर्यामुळे किंवा आपल्या कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला देवासमोर कबूल केलं गेलं आहे, स्वीकारलं गेलं गेलं आहे असं नाही.
It's all because of Christ.
हे सर्व ख्रिस्तामुळे आहे.
Christ crucified.
ख्रिस्त मरण पावला.
Christ put to shame.
ख्रिस्ताची लाज लज्जा करण्यात आली.
So that we can stand in the courts of God.
जेणेकरून देवाच्या सानिध्यात आपण उभे राहू शकू.
If I understood this, could I look upon my brother with pride?
जर मला हे सत्य समजलं तर मी माझ्या भावाकडे अहंकाराच्या दृष्टीने पाहिल का?
If I understood this, could I look upon my brother with enmity in my heart?
जर मला हे सत्य कळालं तर मी माझ्या भावाकडे द्वेषाच्या वैराच्या दृष्टिकोनातून मी पाहिल का?
Paul says to the Philippians that we should esteem one another better than ourselves.
पौल जेव्हा पत्र लिहितो तेव्हा तो हे म्हणतो की आपण एकमेकांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानावे.
How do we do that?
आपण हे कसं करू शकतो?
By appreciating truth like this and letting it touch our hearts.
अशा प्रकारचे सत्य समजून हे सत्य जेव्हा आपल्या अंतकरणाला शिवून जातात तेव्हा हा स्वभाव बदलतो.
Apart from the Lord Jesus Christ, I am nothing.
प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय मी शून्य आहे, काहीच नाही.
And I have nothing.
माझ्याकडे काहीच नाही.
I owe it all to him.
मी सर्व काही त्याच्यासाठी त्याचा ऋणी आहे.
So as I stand before God, I lay my hand upon the head of the victim and I bless God for Christ.
म्हणून मी जेव्हा देवाजवळ येतो तेव्हा त्या अर्पणावर जणू माझा हात ठेवतो आणि ख्रिस्ताबद्दल देवासमोर मी आभार मानतो.
But then you would notice from verse number 7.
मग मी सातव्या वचनाकडे विशेष पाहतो.
That the offering upon the altar was a very orderly affair.
जे काही अर्पण त्या वेदीवर करण्यात गेलं ते फार क्रमवार रीतीने करण्यात आलं.
The offering had to be flayed and cut into its pieces.
त्या अर्पणाला व्यवस्थित रीत्या रचण्यात आलं आणि त्याचे व्यवस्थित तुकडे करण्यात आले.
And then priestly hands took those pieces and laid them in order upon the fire.
आणि याजकांनी ते अर्पणाचे तुकडे घेऊन त्या विस्तवावर व्यवस्थित रीत्या रचलेले आहेत.
We'll just let these folks get settled. It's always good when we have to pause the meeting to let more people come in.
अशा प्रकारचा स्वल्प विराम आपल्यासाठी पण फार चांगला आहे, म्हणजे आणखी लोक येऊ शकतात.
सलाम, गुड टू सी यू ऑल टुडे.
सलाम.
सो देन द इव्हेंट्स दॅट टेक प्लेस एट द अल्टर आर व्हेरी व्हेरी ऑर्डरली.
म्हणून वेदीच्या समोर घडलेल्या सर्व गोष्टी ह्या ज्या क्रमाने दिलेल्या आहेत ते फार महत्वाचं आहे.
इव्हन द वुड इज लेड इन ऑर्डर अपॉन द फायर.
जरी त्या ठिकाणी त्या वेदीवर ती लाकडं व्यवस्थित रचलेली आहेत.
Because this offering is not being burned on the altar to get rid of it, it is being displayed on the altar for its fragrance to arise to God.
आपण पाहिलं की हे जे अर्पण विस्तवावर वेदीवर ठेवले जातात ते जळून भस्म होण्याकरिता नव्हे तर हळूहळू जळून त्याचा सुवास देवाकरिता निघण्याकरिता आहे.
We will see a New Testament parallel to this in a few moments.
थोड्या वेळात आपण नवीन करारातील याचं समांतर वचन बघूया.
But notice verse 8.
आठवं वचन बघा.
That the priests Aaron's sons shall lay the parts, the head and the fat, in order upon the wood that is on the fire, which is upon the altar. But his inwards and his legs shall he wash in water, and the priest shall burn all on the altar, a burnt sacrifice, an offering made by fire, of a sweet savour unto the Lord.
आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर तुकडे डोके व चरबी ही रचावी. त्याची आतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे, ते परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय.
Now, for those of you making notes, you could make a note of this.
आता जर तुम्ही लिहून घेत असाल तर कृपा करून हा मुद्दा लिहून घ्या.
You will find that in every one of these offerings, there is something for God particularly.
तुम्ही या सर्व अर्पणांमध्ये विशेष करून हे लक्ष देऊन बघा की त्यामध्ये त्या अर्पणामध्ये परमेश्वरा प्रित्यर्थ काय आहे.
In this, the burnt offering, the whole offering is for God.
या होमार्पणामध्ये संपूर्ण अर्पण हे परमेश्वरा प्रित्यर्थ आहे.
Chapter 7 and verse 8 tells us that the skin of the offering will be given to the priest.
सातवा अध्यायातील आठवं वचन आपल्याला सांगतं त्या अर्पणातील जी कातडी आहे ती मात्र याजकाची असेल.
That's why the offering was flayed in verse 6.
आणि म्हणूनच सहाव्या वचनामध्ये त्या यज्ञ पशुचे कातडे काढलेले आहे.
So that the outward appearance of the offering,
जेणेकरून त्या अर्पणाचं जो बाह्य दृश्य आहे देखावा आहे,
becomes the possession of the priest.
ते त्या याजकाचे मालकी होते.
And this lovely teaching in that, of course, as we stand before God as priests, we do so with the outward identification of Christ himself.
त्यामध्ये एक फार मोठं सत्य दडपलेलं आहे की जेव्हा आपण देवाची आराधना करण्याकरिता याजक म्हणून येतो, त्या कातडीने जणू पांघरलेले याजकपणाची सेवा करण्याकरिता येतो.
So here the whole offering is for God.
म्हणून हे संपूर्ण होमार्पण परमेश्वरा प्रित्यर्थ आहे.
In chapter 2,
दुसरा अध्याय,
all the frankincense is for God.
सर्व जे सुवास आहे ते परमेश्वरा प्रित्यर्थ आहे.
In chapter 3, all the fat is for God.
आणि तिसऱ्या अध्यायामध्ये सर्व जे चरबी आहे ती परमेश्वरा प्रित्यर्थ आहे.
And in chapters 4 and 5, the offerings for sin, all the blood is for God.
आणि चौथ्या आणि पाचव्या वचनातील जे पापार्पणासाठी केलेलं आहे दोषार्पण, त्याचं रक्त परमेश्वरा प्रित्यर्थ आहे.
Teaching us that there is that in the work and the person of the Lord Jesus that is known to God alone.
त्यामधून हे शिक्षण आपल्याला प्राप्त होतं की अशा काही गोष्टी ह्या अर्पणातील ज्या फक्त परमेश्वरा प्रित्यर्थ आहेत.
He graciously brings us into something of his thoughts concerning Christ.
त्याने आपल्याला कृपेने त्या प्रिय पुत्रामध्ये ख्रिस्तामध्ये अशा प्रकारे आणलेलं आहे.
And isn't that a real thing?
आणि हे खरंच आहे की नाही?
When a dear brother is leading us in thanksgiving and worship,
जेव्हा उपासनेमध्ये एक प्रिय भाऊ आपल्याला पुढाकार घेऊन पुढे नेत असतो प्रार्थनेमध्ये,
and he is musing upon the lovely walk of the Savior,
आणि ते करत असताना जेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर असताना कसा चालला त्याबद्दल विचार करतो,
maybe his compassion and his tenderness,
कदाचित त्याचा कळवळा आणि त्याची करुणा ह्याबद्दल तो प्रार्थनेमध्ये बोलतो,
maybe the authority with which he spake,
कदाचित कोणत्या अधिकाराने तो बोलला त्याबद्दल,
and as he is speaking of him, it is difficult to imagine he is speaking of a man he's never met.
आणि जेव्हा तो अशा प्रकारे बोलत असतो तेव्हा अशा व्यक्तीबद्दल बोलतो आपल्याला कळून चुकतं की ज्याला तो कधी भेटलेला नाहीये.
We can speak in such detail of Christ.
आपण अशा सर्व गोष्टी ख्रिस्ताबद्दल बोलू शकतो.
Yet the Bible never once gives us a physical description of him.
तरी पवित्र शास्त्र कधी आपल्याला त्याचं शारीरिक स्वरूपाचं वर्णन देत नाही.
Everything we're told about the Lord Jesus concerns his moral glory and his deity and his perfect humanity. These things.
जे काही आपल्याला ख्रिस्ताबद्दल पवित्र शास्त्रातून सांगितलेलं आहे ते त्याच्या नैतिकतेबद्दल, त्याच्या पवित्रतेबद्दल, त्याच्या थोरवी आणि गौरवाबद्दल सांगितलेलं आहे.
Isn't it wonderful we can say with Peter, whom having not seen, we love.
पेत्राबरोबर आपणही बोलू शकत नाही का, ज्याला आपण कधी पाहिले नाही तरी आपण त्याच्यावर प्रीती करतो.
And these are the things which give us the thoughts and the words that we can then present to God in worship before him.
याच त्या बाबी आहेत ज्यांच्याद्वारे आपल्याला विचारांना चालना मिळते, शब्द फुटतात की ज्यांच्याद्वारे आपण परमेश्वराची उपासना करू शकतो.
So now as the altar is approached, everything is orderly.
म्हणून आता आपण वेदीच्या जवळ येत आहोत आणि येत असताना सगळं काही तिथे क्रमाक्रमाने होत असलेलं आपण पाहतो.
The animal has been cut into parts.
त्या पशुला तुकडे तुकडे करण्यात आलेला आहे.
And the Spirit of God says there was particular attention paid to the head and the inwards and the legs.
आणि देवाचं वचन आपल्याला विशेष करून सांगतं त्याच्या तुकड्यामधील डोके व चरबी, आतडी व पाय यांच्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे.
Now that's significant.
आता याकडे लक्ष देण्यासारखं आहे.
The Spirit of God is calling our attention to this sacrifice, which is a picture of Christ.
देवाचं वचन आपल्याला देवाच्या आत्म्याच्या द्वारे हे जे अर्पण जे ख्रिस्ताचं चित्र आहे त्याकडे आणत आहे.
And the Spirit of God is saying, I want you to think about the head. I want you to think about the inwards. I want you to think about the legs.
जणू देवाचा आत्मा आपल्याला हे सांगू इच्छितो, तुम्ही त्या अर्पणाच्या डोक्याबद्दल, आतड्यांबद्दल, पायाबद्दल विचार करायला पाहिजे.
When we think about the head,
जेव्हा तुम्ही डोक्याबद्दल विचार करता,
Paul, the great intellectual, the man with the great mind,
पौल जो फार ज्ञानी होता,
Paul says in 2 Corinthians 5 and verse 21,
2 करिंथ 5:21 मध्ये तो असं म्हणतो,
He knew no sin.
त्याला पाप ठाऊक नव्हते.
When we think about the inwards,
जेव्हा आपण आतड्यांबद्दल विचार करतो,
we think about the affections,
तेव्हा आपण त्या कळवळ्याबद्दल, त्या मनातून येणाऱ्या प्रीतीबद्दल आपण विचार करतो.
The Spirit of God used the disciple whom Jesus loved, John, who lay his head upon the bosom of the Savior.
ज्या शिष्यावर प्रभूची प्रीती होती तो योहान, जो प्रभूच्या उराशी टेकलेला असायचा.
And John writes in his first epistle, chapter 3 and verse 5.
आणि पहिल्या आपल्या पहिले योहान 3:5 मध्ये तो असं लिहितो,
In him is no sin.
त्याच्या ठाई पाप नव्हते, नाही.
He knew no sin.
त्याला पाप ठाऊक नव्हते.
The head.
त्याचं मस्तक.
In him is no sin, the inwards.
त्याच्या मध्ये पाप नाही, त्याच्या आतडे.
But then the Spirit of God uses Peter, the man of activity, the man of action.
परंतु कृती करणारा, क्रियाशील असा पेत्राचा देवाचा आत्मा वापर करून म्हणतो,
Peter, what can you tell us about the legs and all the activities of the Lord Jesus?
हे पेत्रा, तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाबद्दल, त्याच्या सर्व क्रियांबद्दल, कृतींबद्दल काय सांगू शकतोस?
Peter says in his first letter, chapter 2, verse 22.
पहिले पेत्र 2:22 मध्ये तो असं सांगतो,
Peter says he did no sin.
त्याने कधी पाप केलं नाही.
He knew no sin.
त्याला पाप ठाऊक नव्हतं.
In him is no sin.
त्याच्या ठाई पाप नाही.
He did no sin.
त्याने कधी पाप केलं नाही.
And the Spirit of God is saying, look at this sacrifice for God upon the altar. He is absolutely sinless.
आणि देवाचं वचन, देवाचा आत्मा आपल्याला हे सांगत आहे, या अर्पणावर जे वेदीर ठेवलं आहे त्याकडे पहा, तो बिल्कुल पापरहित असं आहे.
And as the slow fire of the ascending offering burns, it brings this wonderful fragrance to God.
And जेव्हा त्या विस्तवावर ठेवलेले हे अर्पण हळुवारित्या त्या ठिकाणी आग विस्तव दिला जातो, हळुवारित्या त्यातून सुवास देवाप्रित्यर्थ, परमेश्वराप्रित्यर्थ निघत आहे.
How precious it is to contemplate a true man who was utterly and completely without sin.
अशा ह्या सत्य पुरुषाकडे लक्ष देणं जो अगदी पाप विरहित होता, हे किती अद्भुत असं आहे.
When you turn to John's Gospel,
जेव्हा तुम्ही योहान कृत शुभवर्तमानाकडे वळता,
and chapter 19,
19वा अध्याय,
and here is something perhaps that you young men, you can read it again tonight, you can let the Spirit of God speak to you, and you will have something in your soul to give to God on behalf of the saints tomorrow.
लक्षात घ्या तुम्ही तरुणांनो, या वचनांकडे लक्ष देऊन पहा, जेणेकरून तुमच्या आत्म्यातून ह्या मिळालेल्या सत्यातून प्रभूची इच्छा आणि आत्म्याचं मार्गदर्शन असेल, उद्या उपासना करताना तुम्हाला सहाय्य होईल.
John chapter 19, John's account of the crucifixion.
योहान 19, ज्यामध्ये योहानाच्या द्वारे वधस्तंभावर येशू ख्रिस्ताचं मरण चित्रण केलेलं आहे.
I just want to bring out some expressions.
मी फक्त काही वाक्प्रचार तुमच्या समोर मांडतो.
Verse 30.
30वं वचन.
The Lord Jesus bowed his head.
प्रभु येशु ख्रिस्ताने आपले मस्तक लवले.
Then verses 31,
32, 33. 31, 32 आणि 33.
Tells us about the legs of the Lord Jesus.
प्रभु येशु ख्रिस्ताच्या पायाबद्दल सांगत आहे.
Now these verses that you're looking at,
आता जी वचन तुम्ही पाहत आहात,
they're the only verses in the whole of the New Testament that speak of legs.
हीच मात्र वचन नवीन करारामध्ये, सर्व नवीन करारामध्ये इथंच लिहिलेलं आहे जे त्याच्या पायाबद्दल बोलत आहेत.
Don't read of legs anywhere else in the New Testament, only here.
नवीन करारात प्रभूच्या पायाबद्दल इतर कुठेही तुम्ही वाचू शकत नाही.
Then verse 34.
आणि 34वं वचन.
The side of the Savior is opened and the inwards exposed.
त्याची कूस उघडी केली गेली आहे आणि त्याचे आतडे त्यातून दिसून येत आहेत.
What's John doing?
योहान काय करत आहे.
गाइडेड बाय द स्पिरिट ऑफ गॉड ही इज गिविंग अस अ व्ह्यू ऑफ द वन ऑफ हुम द बर्नट ऑफरिंग वॉज ओनली अ पिक्चर.
देवाच्या आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन केलेला असा एक अर्पण प्रभू येशू ख्रिस्त याचं चित्र आपल्या समोर चित्रण करीत आहे.
ही इज द ट्रू बर्नट ऑफरिंग.
तो खरे होमार्पण आहे.
नोटिस द एंड ऑफ वर्स 24.
24 वचनाच्या शेवटी बघा.
दीज थिंग्स देअरफॉर द सोल्जर्स डिड.
अशा याप्रमाणे शिपायांनी केले.
यू कॅन रीड अबाउट ऑल द थिंग्स द सोल्जर्स डिड टू द लॉर्ड जीसस.
शिपायांनी काय काय केले हे सगळं तुम्ही वाचू शकाल.
द स्पिरिट ऑफ गॉड सेड दीज थिंग्स द सोल्जर्स डिड.
परंतु देवाचा आत्मा इथे म्हणतो त्याप्रमाणे शिपायांनी केले.
दे डिड व्हॉट वॉज इन देअर हार्ट टू डू.
त्यांना जे मनात वाटलं ते त्यांनी त्याच्याशी केलं.
बट एव्हरीथिंग वॉज अंडर डिव्हाइन कंट्रोल.
परंतु जे काही केलं ते दैवी नियंत्रणाच्या खाली केलं.
There were things they could do and did.
अशा गोष्टी जे ते करू शकत होते आणि त्या त्यांनी केल्या.
There were things that John they couldn't do.
आणि योहान म्हणतो अशा काही गोष्टी ज्या त्यांनी करू शकत नव्हते.
They couldn't change the superscription above the cross.
त्या वधस्तंभावर लिहिलेला लेख ते बदलू शकत नव्हते.
They couldn't break his legs.
ते त्याचे पाय तोडू शकत नव्हते.
They couldn't rend his garment.
ते त्याचे वस्त्र फाडू शकत नव्हते.
Why?
का?
Because we read in Leviticus chapter 1 that everything at the altar was orderly.
कारण लेविय 1 मध्ये आपण वाचलं की जे काही त्याच्या अर्पणाच्या बाबतीत आहे ते सर्व क्रमाक्रमाने केलेलं गेलं आहे.
The wood was laid in order.
विस्तवावर लाकडं व्यवस्थित रचली होती.
The parts were laid in order.
ते तुकडे व्यवस्थित रचलेले होते.
There was a wonderful order about Calvary in the sight of God.
देवाच्या दृष्टिकोनातून काल्वरीचं दृश्य अगदी क्रमाक्रमाने केलेलं होतं.
Men thought they were free to do whatever they wanted to Christ.
मनुष्यांना वाटलं त्यांना वाटेल ते ख्रिस्ताशी ते करू शकत होते.
But a divine hand had set limits.
परंतु दैवी नियंत्रण त्यामध्ये होतं आणि दैवी मर्यादा तिथे आखलेली होती.
They could do certain things.
ते काही गोष्टी करू शकत होते.
They couldn't go beyond.
आणि त्यापुढे ते जाऊ शकत नव्हते.
You see the value of reading the Old Testament.
तुम्ही पाहिलं का जुना करार वाचण्याचं महत्व किती आहे.
And letting the Spirit of God bring pictures out of the old of the reality of the new.
आणि त्या जुन्यामधून चित्र घेऊन नव्यामधील सत्यता देवाचा आत्मा आपल्या समोर प्रकट करीत आहे.
Kind of tempting just to stay in Leviticus chapter 1, but
फार मोह होतो की इथेच थांबावं लेविय 1 मध्ये.
वी वॉन्ट टू इंट्रोड्यूस यू टू चॅप्टर 2 एज वेल.
परंतु लेविय 2 पण आपल्याला आज पाहायचं आहे.
यू कॅन फॉलो थ्रू फॉर युअरसेल्फ सम ऑफ दोज गाईडलाईन्स वी हॅव गिव्हन टू स्टडींग दॅट चॅप्टर.
तो अध्याय अभ्यास करण्याकरिता अशा प्रकारचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढे अभ्यास करू शकाल.
दिस थिंग्स अबाउट दीज ऑफरिंग्स विच वी कॅन टीच.
या अर्पणाच्या बाबतीत ज्या गोष्टी आपण शिकवू शकतो.
But there is no teacher like the Holy Spirit.
परंतु पवित्र आत्म्यासारखा उत्तम शिक्षक कोणी नाही.
And if you will but read these scriptures prayerfully and pray that the Spirit of God will reveal Christ to your soul, he will.
आणि जर प्रार्थनापूर्वक तुम्ही हे देवाने प्रेरित करून दिलेलं वचन वाचाल तर देवाचा आत्मा त्या ख्रिस्ताला अधिक तुमच्या समोर चित्रित करून आणेल.
That's his ministry.
हे त्याचं कार्य आहे.
What a pleasure it is to God when a sinner he has saved by his grace.
त्याच्या कृपेच्या द्वारे जे पापाचं तारण होतं त्याच्यामध्ये किती मोठं एक आपुलकी आणि जिव्हाळा देवाप्रत्यर्थ निर्माण होतो.
What a pleasure when that sinner earnestly prays, "Oh God, give me a deeper love for Christ."
किती मोठा आनंद त्यामधून त्याला मिळत असेल जेव्हा तो पापी प्रार्थना करून म्हणतो, "हे देवा, ख्रिस्ताप्रत्यर्थ माझी प्रीती तू वाढव."
Show me Christ in the scriptures.
वचनातून मला तू ख्रिस्त दाखव.
Let me feed upon him and let me in turn speak well of him before the people of God.
मला त्यापासून शिकू दे, मला त्यापासून अधिक प्राप्त होऊ दे आणि जेणेकरून तुझ्यासाठी मी जगू शकेन.
All these things and far far more.
या सर्व गोष्टी आणि यापेक्षा अधिक पाहता.
They can all be yours.
त्या सर्व तुमच्या होऊ शकतात.
Let's just look at chapter 2 for a few minutes.
दोन दुसऱ्या अध्यायाकडे थोडा वेळ आपण वळूया.
Now chapter 2 concerns an offering but not a sacrifice.
Dusrya adhyay madhe arpan ahe parantu yajna nahiye.
Every sacrifice was an offering.
Pratyek arpan yajna hota.
But not every offering was a sacrifice.
Parantu pratyek arpan yajna navta.
There is no blood in chapter 2.
Dusrya adhyay madhe rakta nahi.
There's no sacrifice in chapter 2.
Tithe arpan nahi.
The simple reason is that as we have been thinking about the death of the Lord Jesus in chapter 1.
त्याचं एकच कारण असं की जसं पहिल्या अध्यायामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल विचार करत होतो,
Chapter 2 gives us a lovely picture of the life of the Lord Jesus.
दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचं चित्र दिलेलं आहे.
Now we would speak about a man's life and his death.
आपण एका मनुष्याच्या बाबतीत त्याचं जीवन आणि मृत्यू याबद्दल बोलू शकतो.
But here in chapters 1 and 2 God says here's his death, here's his life.
आणि इथे देव त्याच्या वचनातून पुत्राबद्दल सांगतो हा त्याचा मृत्यू हे त्याचं जीवन.
See, all God's purpose in redemption, the whole span of time, all God's purpose rests upon the value of the death of Christ.
सर्व देवाचे उद्देश संपूर्ण काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूवर अवलंबून आहेत.
That's why he speaks of it first.
आणि म्हणून तो इथे मृत्यूबद्दल पहिले बोलतो.
But now he says, I want you to look at the life that gave such value and richness to the death.
परंतु आता दुसऱ्या अध्यायामध्ये जाताना तो आपल्याला हे सांगू इच्छितो, तुम्ही त्या जीवनाकडे पण पाहिलं पाहिजे ज्याच्यामुळे त्या मृत्यूचं महत्व तुम्हाला कळून चुकू शकेल.
But this wasn't the death of an ordinary man.
कारण हे साधारण मनुष्याचा मृत्यू नव्हता.
But it was the death of a real man.
परंतु तो खऱ्या मनुष्याचा मृत्यू होता.
And so the perfect humanity of the Lord Jesus is going to be brought out of chapter 2.
म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं मनुष्यत्व या दुसऱ्या अध्यायातून आपल्या समोर प्रकट केलं गेलं आहे.
Men have written vast libraries of books to try and make a theological statement about the humanity of Christ.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनुष्यत्वाच्या बाबतीत चर्चा करण्याकरिता माणसांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत.
The Spirit of God is going to take four things.
परंतु देवाचा आत्मा फक्त चार बाबी उचलतो.
Just four everyday things.
फक्त चार दैनंदिन जीवनातील गोष्टी.
He's going to take meal.
एक तो अन्न घेत आहे.
Flour.
पीठ.
And he's going to take oil.
दोन तेल.
And he's going to take salt.
तीन मीठ.
And he's going to take frankincense.
आणि चार त्या ठिकाणी धूप.
And he's going to use those things to show us something of the beautiful life of the Lord Jesus.
आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनाचं वर्णन आपल्या समोर तो करणार आहे.
So now as we look at chapter 2,
दुसऱ्या अध्यायाकडे वळता.
And it's another voluntary offering.
ते पण स्वेच्छेने केलेलं अर्पण आहे.
Then chapter 2 introduces us verse 1 to 3 of those things. The fine flour, the oil and the frankincense.
दुसऱ्या अध्यायातील पहिल्या तीन वचनांमध्ये आपल्याला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सपीठ आणि तेल आणि धूप.
Now it's always fine flour when it speaks of Christ.
जेव्हा कधी ख्रिस्ताबद्दल बोललं गेलं तेव्हा पीठ नव्हे सपीठ म्हटलेलं आहे.
The ladies will know particularly in their preparation of food.
बहिणींना विशेष करून माहिती आहे जेव्हा ते स्वयंपाक करतात.
That sometimes flour can be very rough.
काही वेळा पीठ हे थोडंसं जाड जाड असतं.
And it depends on the quality of the grain.
आणि ते त्या धान्याच्या प्रतीवर अवलंबून आहे, कशा प्रकारचे गहू होते वगैरे.
And it depends on the sifting and it depends on the grinding.
आणि कशा प्रकारे त्याला निवडलं गेलं, कशा प्रकारे त्याला दळलं गेलं त्याच्यावर ते पीठ अवलंबून आहे.
And the better it is sifted and the more it is ground, the more fine the flour is.
जितकं चांगलं ते गहू धुतले गेले, स्वच्छ केले गेले आणि त्याला व्यवस्थित दळलं गेलं.
And you can let the flour run through your fingers.
तितकं ते पीठ तुमच्या बोटावरून बस असं मऊ मऊ असं तुम्हाला वाटेल.
Sometimes you come across something that is hard.
आणि काही वेळा त्याच्यामध्ये काहीतरी कणखर असं तुम्हाला दिसेल.
Something that hasn't been ground.
काही वेळा असं की जे त्याचं पीठ झालं नाही, दळलं गेलं नाही.
There's a coarseness that spoils it.
आणि अशा काही गोष्टी त्याच्यामुळे ते सगळं खराब होऊन वाटतं.
We could look at your life and mine like that.
तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे पण आपण तसंच पाहू शकतो.
And if we were to sift our life, there is all kinds of rubbish and hard things in it.
आणि जर आपल्या जीवनाकडे पाहिलं तर याच्यामध्ये पण काही नको त्या गोष्टी आहेत, घाणेरड्या आणि जाड जाड गोष्टी आहेत.
Spirit of God says, I want to give you this picture of the Lord Jesus.
देवाचा आत्मा म्हणतो मी तुला हे ख्रिस्त येशूच्या जीवनाचं चित्र देऊ इच्छित आहे.
He's like fine flour.
तो सपीठाप्रमाणे आहे.
There's no mention of a sifting process.
तिथे त्याला चाळलं गेलं असं लिहिलं नाहीये.
There's no mention of a grinding process.
तिथे दळलं गेलं ह्याचं पण उल्लेख नाहीये.
It was never necessary with him.
त्याच्या बाबतीत ह्या गोष्टी करण्याची गरजच नव्हती.
He has always been as fine flour.
कारण तो नेहमी सपीठाप्रमाणे आहे.
There is nothing rough about him.
त्याच्या बाबतीतील काही कणखर असं नाहीये.
There's nothing coarse in him.
त्याच्यामध्ये असं जाड जाड आणि वाईट वाटणार असं काही नाहीये.
वी हॅव स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस.
आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, आपल्यामध्ये उणे पण आहे.
बट देयर वॉज द मोस्ट ब्युटिफुल इव्हननेस ऑफ लाईफ इन द लॉर्ड जीसस.
परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही अगदी समांतर आणि एकसारखं असं दिसून येतं.
Now take that flower, says the Spirit of God.
देवाचा आत्मा म्हणतो आता ते सपीट तुम्ही घ्या.
And pour oil upon it.
आणि त्यावर तुम्ही तेल ओता.
Now when you're going through these types, these pictures,
जेव्हा या चित्रांकडे या रूपकांकडे तुम्ही लक्ष देता,
you will find that the oil is a picture of the Holy Spirit in his work and ministry.
तुम्हाला कळून चुकेल की त्याच्या सेवा कार्यामधील तेल हे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कार्य आहे.
So in this picture we're looking at,
म्हणून हे जे चित्र आपण पाहत आहोत,
द परफेक्ट इव्हन ह्युमॅनिटी ऑफ द लॉर्ड जीसस,
प्रभू येशू ख्रिस्ताचं एक समांतर एकसारखं मनुष्याचं जीवन,
अँड द स्पिरिट ऑफ गॉड पोर्ड आउट अपॉन हिम,
आणि देवाचा आत्मा त्याच्यावर ओतण्यात आला.
अँड सो दॅट वेन इट वॉज स्प्रिंकल्ड विथ फ्रँकिनसेन्स,
आणि असं की त्यावर मग ते धूप शिंपडण्यात आलं,
विच वॉज अ स्पार्कलिंग फ्रेग्रंट, नॉट एक्झॅक्टली अ स्पाइस, बट It's a perfume.
मसाले म्हणू शकत नाही, परंतु एक सुवास त्यातून निघत होता.
Then we're getting just a little picture of how God viewed his beloved son when he walked here in the days of his flesh.
आणि त्यातून आपल्याला हे चित्र मिळतं की त्याचा प्रिय पुत्र जेव्हा या पृथ्वीवर होता, देवाने त्याला कशा प्रकारे पाहिलं.
Again, we would sing a hymn in the UK, and I know that our brother is capable of translating it.
आणि युकेमध्ये आम्ही असं एक गीत गातो,
अ परफेक्ट पाथ ऑफ प्युरेस्ट ग्रेस अनब्लेमिश्ड अँड कम्प्लीट,
एक परिपूर्ण मार्ग, परिपूर्ण कृपा, ज्याच्यामध्ये कधी दोष नाही आणि काही उणीव नाही.
वॉज थाईन थाउ परफेक्ट नाझरीन प्युअर इव्हन टू द फीट,
हा तुझा होता हे परिपूर्ण नाझरेतून येणाऱ्या तुझे मार्ग आणि तुझे पाऊल, हे किती सुंदर असे मनोरम आहेत.
मॉर्निंग बाय मॉर्निंग थाउ डिडस्ट वेक अमिडस्ट दिस पॉइजन्ड एअर,
सकाळी आणि रोज प्रातःकाळी या सर्व दूषित अशा वातावरणामधून,
येट नो कंटेजन टच्ड थाय सोल, नो सिन डिस्टर्ब थाय प्रेयर,
तरी तुझ्या जीवाला कोणत्याही दुष्टतेचा वाईटपणाचा कधी कोणती गोष्ट तुला शिवली नाही.
हाउ प्रेशियस इट वॉज फॉर गॉड टू लुक हियर इन दिस world full of rebellion and sin and find a man of absolute purity.
हे देवाच्या मनाला किती आल्हाददायक वाटला असावं, पाप आणि बंडखोरीने भरलेल्या जगामध्ये तो पापविरहित त्याचा प्रिय पुत्र दोषविरहित असा जगणारा असेल.
That was the fine flower.
ते सपीट आहे.
He's doing everything in the power of the Spirit of God, the oil.
तो सर्व काही त्या तेलाच्या आत्म्याच्या प्रभावाखाली करत आहे.
And all his ways are bringing glory to God, the frankincense.
आणि त्याच्या मार्गातून देवाच्या सर्व गोष्टींमधून करिता धूप निघत आहे.
Notice verse 2 says, he shall bring it to Aaron's sons, the priests.
दुसऱ्या वचनाकडे पहा, मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे.
He shall bring it.
त्याने आणावे म्हटलेलं आहे.
It means that this man has prepared this offering for God in his home.
याचा अर्थ या मनुष्याने हे अर्पण कुठे तयार केलं, आपल्या घरी तयार केलेलं आहे.
इट्स अ व्हेरी सिंपल थॉट,
आणि साधारण विचार आहे.
बट ही इज गोइंग टू ब्रिंग व्हॉट ही इज प्रिपेअर्ड,
परंतु जे त्याने घरी तयार केलं आता तो ते आणत आहे.
रिमेंबर साम 45, द ओपनिंग ऑफ द साम,
स्तोत्र 45 आठवतं का सुरुवातीला काय लिहिलं आहे.
माय हार्ट इज इंटाइटिंग अ गुड मॅटर, माय हार्ट इज बबलिंग ओव्हर,
सर्व उत्तम गोष्टींनी माझं मन भरून वाहत आहे.
आय स्पीक ऑफ द थिंग्स I have made concerning the king.
राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवितो, माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.
Dear saints of God, these things take preparation.
माझ्या प्रिय संतांनो, या सर्व गोष्टींच्या करिता तयारीची गरज असते.
We prepare them in the heart, in the secret place.
आपण आपल्या अंतःकरणातील गुप्त ठिकाणामध्ये यांची तयारी करतो.
And then when we come together in priestly fashion, then we have something to offer to God.
मग म्हणून जेव्हा आपण याजकाच्या स्वरूपामध्ये एकत्र येतो तेव्हा देवाला अर्पण करण्याकरिता आपल्याकडे काहीतरी असतं.
Particularly on the Lord's Day morning when we gather to remember the Lord Jesus.
विशेष करून जेव्हा आराधनेच्या दिवशी आपण प्रभूचं स्मरण करण्याकरिता एकत्र येतो.
And there's opportunity to present to God our collective worship.
आणि आपले सामूहिक उपासना त्याला सादर करण्यासाठी एक संधी आपल्याला उपलब्ध होते.
Will you come with something you've prepared?
तुम्ही याल का ते घेऊन जे तुम्ही तयार केलेला आहे?
Are you coming just for you?
की फक्त तुम्ही म्हणून येत आहात?
Or are you coming as a worshipping, thankful priest before God?
की तुम्ही आभार आणि उपकाराने अंतकरण भरलेल्या याजकाच्या स्वरूपात त्याच्यासाठी त्याच्याजवळ तुम्ही येता?
Reading the scriptures, meditating upon Christ, you will bring something in your soul so that you can then present it to him.
देवाचं वचन वाचून ख्रिस्ताबद्दल मनन करून अशा गोष्टी घेऊन की ज्याच्यावरून तुम्ही देवाला काहीतरी सादर करू शकाल.
Now notice what happens to what he's prepared.
आता जे काही त्याने तयार करून आणलेलं आहे बघा त्याच्या बाबतीत काय म्हटलं.
Verse 2 says he shall take thereout his handful of the flour thereof and of the oil thereof with all the frankincense thereof, and the priest shall burn the memorial of it upon the altar to be an offering made by fire of a sweet savour unto the Lord.
दुसऱ्या वचनामध्ये त्यातून मुठभर सपीट तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारक भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा, हे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय.
Verse 3, the remnant of the meal offering shall be Aaron's and his sons.
अर्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे.
It is a thing most holy of the offerings of the Lord made by fire.
हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पावयाचे जे हव्य आहेत त्यातला परम पवित्र होय.
See what happens now with this very simple offering that this man is bringing.
आता पहा हे जे साधारणसे अर्पण हा मनुष्य आणत आहे त्यामधून काय निघत आहे.
Flour,
सपीट,
oil,
तेल,
frankincense,
धूप.
And a bit further down the chapter we read verse number 13, all thine offerings shalt thou offer with salt.
आणि 13 वचनामध्ये सांगितलेलं आहे तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर.
So now that which he's prepared he brings.
म्हणून आता जे त्याने तयार केलं ते तो आणतो.
When he comes to the priest,
जेव्हा तो याजकाकडे येतो,
the man takes out of his offering a handful.
हा मनुष्य आपल्या आणलेल्या अर्पणामधून हातभर मुठभर ते घेत आहे.
And the handful is what is presented to God upon the altar.
आणि त्या वेदीवर हे मुठभर अर्पण केलं जात आहे.
The rest of it,
आणि जे उरलेलं आहे,
is for Aaron and his sons.
ते अहरोन व त्याच्या मुलांसाठी आहे.
Let's think about that.
आता ह्याबद्दल विचार करा.
One of these boys,
ह्यापैकी मुलगा एखादा,
has got a small hand.
त्यांचं हृदय छोटस आहे.
My hand is quite big.
त्यांचा तळवा छोटस आहे.
My handful,
माझी मुठ,
is bigger than his handful.
त्याच्या मुठीपेक्षा मोठी आहे.
Your handful is different from somebody else's.
तुमची मुठ दुसऱ्यांच्या मुठीपेक्षा वेगळी आहे, भिन्न आहे.
The grasp is different for each one.
आपल्या प्रत्येकाकरिता पकड वेगळी वेगळी आहे.
The appreciation of Christ is different for every believer.
प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या मनात प्रभू येशू ख्रिस्ता बाबतीतील जे विचार आहेत ते वेगळे वेगळे आहेत.
But what God wants as a sweet savour offering on this altar,
परंतु ह्या वेदीवर एक सुवासिक हव्य म्हणून देवाला आपल्याकडून काय हवं आहे.
He's not wanting me to give him something I've read from a book.
एका पुस्तकातून जे वाचलं ते मी त्याला बोलावं ते नकोय त्याला.
He's wanting my handful.
त्याला पाहिजे माझ्या मुठीतून.
What is my grasp upon Christ?
ख्रिस्ताबद्दल माझी काय पकड आहे?
Be it ever so small.
कदाचित ती किती छोटी असेल.
It's mine.
परंतु ती माझी आहे.
And that's what God is saying to you and to you and to every individual believer.
आणि हेच देव तुम्हाला 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 प्रत्येक विश्वासणाऱ्याला बोलत आहे.
If you want to please me,
जर तू मला संतोष देऊ इच्छितोस,
you want to give me a sweet savour offering,
जर तू मला सुवासिक हव्य देऊ इच्छितोस,
you bring to me your appreciation of the loveliness of Christ when he was here.
जर जेव्हा ख्रिस्त इथे होता त्याच्या सुंदरतेचं तुला काय कळालं, काय समजलं, किती तुझी पकड आहे ते तू माझ्याकडे घेऊन ये.
But how can you do that if you've never read of it?
परंतु जर त्याच्याबद्दल कधी तू वाचलंच नाही तर तू काय आणणारेस?
How can you do that if you've never thought of it?
जर त्याबद्दल तू कधी विचारच केला नाही तू काय आणणारेस?
How can you do that if you've never prepared it before you came?
इथे येण्याच्या अगोदर तू त्याची तयारीच केली नाही तर तू काय आणणारेस?
God isn't looking for something great big.
परमेश्वर काही मोठ्याची अपेक्षा आपल्याकडनं करत नाही.
Your grasp.
तुमची पकड.
That's all he wants from you is your handful.
बस तुमची पकड, तुमची मुठ.
But then there's something wonderful.
परंतु आणखी काय आहे?
If you have prepared more than your hand can grasp,
तुमच्या पकडीच्या पलीकडे जर तुम्ही काही तयार केलेलं आहे,
the rest of it is for Aaron and his sons.
तर त्या मुठीच्या पकडीनंतर उरलेलं हे सगळं अहरोन आणि त्याच्या मुलांसाठी आहे.
In other words, the rest of it was for the priestly family.
याचा अर्थ असा की ते याजकाच्या कुटुंबासाठी आहे.
Who is the priestly family today?
मग आज याजकाचे कुटुंब कोण आहेत?
I'm looking at it.
मी तुमच्याकडे पाहत आहे.
I'm looking at the priestly family of which I am a part.
मी त्या कुटुंबाकडे याजकीय कुटुंबाकडे पाहत आहे जे आपण त्याचे भाग अंग झालेलो आहोत.
So now if I spend time in meditation of the person of Christ,
म्हणून जर मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मननावर विचार करत राहिलो,
इफ आय लेट द स्पिरिट ऑफ गॉड फिल माय हार्ट,
आणि जर देवाच्या आत्म्याला माझं अंतकरण मी भरू दिलं,
डझंट टेक लॉंग टू फिल दिस लिटल हार्ट,
हे छोटंसं हृदय भरायला जास्त वेळ लागत नाही.
सो व्हॉट फिल्स माय हार्ट आय प्रेझेंट टू गॉड इन वर्शिप,
म्हणून जे ज्याच्याद्वारे माझं अंतकरण भरलं गेलं ते मी त्याला उपासना म्हणून चढवतो,
अँड गॉड हॅज प्लेजर,
आणि त्यामध्ये परमेश्वराला संतोष आहे.
But the overflow goes to the priestly family.
परंतु त्यापेक्षा अधिक जे आहे ते याजकाच्या कुटुंबाकडे जात आहे.
And you have pleasure.
आणि तुम्हाला त्यातून आनंद मिळतो.
Are you finding pleasure in these things we're speaking about?
आता जे आपण बोलत आहोत यामधून तुम्हाला आता आनंद मिळत आहे का?
Do you find pleasure when the person of the Lord Jesus is spoken about, his beauty, his glory, his loveliness?
त्या प्रभूबद्दल, त्याच्या मनुष्यत्वाबद्दल, त्याच्या सुंदरतेबद्दल, गौरवाबद्दल बोलत असताना तुम्हाला त्यातून आनंद वाटत आहे का?
Of course you find pleasure because we love him.
निश्चित आनंद वाटत आहे का? आपण त्याच्यावर प्रीती करतो.
But this is teaching me that it's not just the preacher who visits from somewhere who can give these things.
यातून मला हे शिकायला मिळतं, हे यामुळे नाही की एक प्रीचर जे आमच्याकडे भेट द्यायला आलेत लांबून आणि ते आम्हाला या गोष्टी शिकवत आहेत.
What about when the local assemblies gather together?
काय होतं जेव्हा एक स्थानिक मंडळी एकत्र येते तेव्हा?
And brethren and sisters have prepared something in their heart before they came.
Bandhu ani bahini yenacha agodar je tayari karun alele astat,
and as they present their handful to God,
ani te aple mutbhar parmeshwar la arpan kartat,
the overflow is appreciated by the family.
Ani mag tya kutumbacha dware je urlela ahe tyachi prashamsa keli jate.
Now sisters,
bahininno,
beloved sisters in Christ,
मी बहिणींवर फार प्रेम करतो ख्रिस्तामध्ये.
Don't you think for one moment that worship is about a man speaking?
कधी असा चुकीने विचार करू नका, आराधना म्हणजे मुखाने केलेली स्तुती.
We don't read about these priests speaking.
आपण कधी कुठे वाचत नाही याजकगण बोलत आहेत.
It's true that the man has the responsibility to lead the collective worship of the Lord's people.
हे खरं आहे की देवाच्या लोकांच्या एकत्र येण्यामध्ये पुरुषाने पुढारीपण करावं.
But your worship is every bit as precious to God as the worship of the men.
पुरुषाप्रमाणे तुमची पण छोटी आराधना देवाला फार मान्य आणि स्वीकार योग्य आहे.
आय नो दॅट जॉन, आय नो दॅट इयन वुड टेस्टिफाय विथ मी.
मला ठाऊक आहे की बंधू जॉन आणि इयन हे माझ्याबरोबर सहमत असतील.
वी हॅव ऑल बीन इन असेंब्लीज,
आम्ही अशा मंडळांमध्ये आहोत,
वेअर ऑन अ लॉर्ड्स डे मॉर्निंग इफ सर्टन सिस्टर्स वर नॉट प्रेझेंट वी न्यू इट.
जर एखादी बहीण अनुपस्थित आहे आम्हाला ठाऊक आहे.
बिकॉज देअर सायलंट इन ऑडिबल वर्शिप वॉज सो प्रेशियस that not only did God get his portion, but it overflowed to the family as well.
कारण जरी ती बहीण येऊन शांत बसणारी असली त्याची उपस्थिती आम्हाला माहिती आहे, ज्याच्याद्वारे त्या परिमाणापुढे वाहणारी आराधना तिथे दिसून येते, आणि ती नसली तर त्याची उणीव आम्हाला भासते.
There were different ways in which this man could bring his offering.
अनेक असे मार्ग आणि वेगळे विचार आहेत ज्यातून हे अर्पण आपल्या समोर आहेत.
And I'll just point them out and then we're going to take a break.
मी थोडक्यात सांगतो आणि मग मी थांबवतो.
Look at verse number 4.
चौथं वचन बघा.
This simple meal offering.
हे साधारण अन्नार्पण.
By the way, brother, what word does your Marathi version use for meat offering or meal offering?
Meal offering.
Meal.
Yeah.
Good. Thank you. This meal offering, so simply made, in verse 4, it can be an offering that was baked in the oven.
चौथ्या वचनात सांगितल्याप्रमाणे हे साधारणचं अन्नार्पण हे त्या ठिकाणी भट्टीवर भाजलेलं असं आहे.
केक्स आयदर मिंगल्ड ऑर अनॉइंटेड विथ ऑइल,
आणि ते तेलात मिसळलेल्या बेखमीर पोळ्या व अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या असाव्या.
दॅट्स वन वे इन व्हिच इट कॅन बी ब्रॉट. फर्स्ट 4,
चौथं वचन अशा प्रकारे ते आणलं जाऊ शकतं.
इफ यू मेकिंग नोट्स, दिस इज द की पार्ट ऑफ इट.
आणि जर तुम्ही हे तयार करत आहात तर ह्याचा हा महत्वाचा मुद्दा तुम्ही लिहून घेऊ शकता.
बेक्ड इन द ओव्हन,
काय? भट्टीमध्ये भाजलेलं.
वर्स 5,
पाचवं वचन.
बेक्ड इन अ पॅन,
तव्यावर भाजलेलं.
Now this thought is of a flat plate.
आता हा तवा जो एक सपाट असं एक पात्र आहे.
Like you sisters make the chapatis on.
ज्यावर तुम्ही चपात्या करतात.
The flat plate.
तवा.
It can be made like that.
अशा प्रकारचं.
And says verse number 6.
सहावं वचन.
If you make it like that, you'll part it in pieces and pour oil on it.
त्यांचे लहान लहान तुकडे करून त्याच्यावर तेल ओतावे.
The third way, verse 7.
सातव्या वचनामध्ये तिसरा मार्ग.
It can be bacon in a frying pan. The thought is of a pan, a deep pan that has sides.
कढईत तळलेल्या अन्नार्पणाबद्दल. कढई आपल्या सर्वांना माहिती आहे.
Maybe the kind of pan you use for sambar.
सांबार वगैरे तयार करण्याकरता जे तुम्ही वापरता ते.
That kind of pan.
तशा प्रकारचं भांड.
And if it's made like that,
and जर अशा प्रकारे ते आहे,
then it is presented unto the priest and he brings it to the altar.
तर ते अन्नार्पण करावायचे असले तेही तेलात मळलेल्या सपिटाचे असावे, ते याजकाकडे त्याने आणावे.
Then verse 11 tells us certain things that must never be part of the offering.
अकरा वचनापासून ज्या अर्पणाचा भाग नाही अशा बाबी आहेत.
And then we have a fourth way in which it can be offered.
आणि चौथा मार्ग जो तिथे आपण अर्पण करावायचा आहे.
In verse 14.
चौदाव्या वचनात दिलेला आहे.
Just a couple of minutes and I'll tell you about these.
आणि थोडे मिनिटं आणि आपण बघूया.
First of all, bacon in an oven.
प्रथमतः भट्टीत भाजलेले अन्न अर्पण.
Something bacon in the oven cannot be seen during the process of its being baked.
जे काही भट्टीत भाजलं जातं, भाजलं जात असताना आपण पाहू शकत नाही.
I said this once in the UK.
हे मी एकदा यूके मध्ये म्हटलं.
Brother came to me afterwards.
एक बंधू माझ्याकडे आले.
He said my wife's oven has got a glass door, you can see it all.
ते म्हटले माझ्या पत्नीकडे अशी भट्टी आहे की त्याच्यातून काच लावलेली आणि तुम्ही पाहू शकता.
I didn't know whether to shake his hand or hit him.
मला माहित नाही, मला कळून चुकलं नाही त्यांना शेक हँड देऊ की एक बुक्का मारू.
This is the picture. This is like the tandoor. You know the clay oven where you cannot see into it.
हे कोणत्या भट्टीबद्दल म्हटलेलं आहे? ते काच लावलेली अशी आजची आधुनिक नव्हे तर एक मातीची बनवलेली भट्टी.
So now the meal offering is a picture of the Lord Jesus in the perfection of his life.
अन्नार्पण हे प्रभू येशू ख्रिस्ताचं परिपूर्ण मनुष्यत्व दर्शवित आहे.
Why was the death so satisfying to God in chapter 1?
का बरं पहिल्या अध्यायातील त्याचा मृत्यू देवाला इतका संतोषदायक वाटला?
बिकॉज द लाईफ इज सो परफेक्ट इन चॅप्टर 2.
कारण दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं जीवन तितकं परिपूर्ण असं होतं.
इफ देअर हॅड बीन एनीथिंग इन द लाईफ ऑफ द लॉर्ड जीसस व्हिच शुडंट हॅव बीन देअर,
जर असे काही बाब जी असायला नको ती त्याच्या जीवनात असती,
देन द डेथ कुड नॉट हॅव बीन एनीथिंग फॉर गॉड.
तर हा मृत्यू देवाकरिता काहीच ठरला नसता.
सो नाऊ इन द परफेक्शन ऑफ हिज लाईफ वी आर फाइंडिंग द फर्स्ट वे of presenting this offering to God is to bake it in the oven unseen.
तया अन्नार्पणाचा पहिला भाग कोणता? अदृश्य असा भट्टीत भाजलेले अन्नार्पण.
And we think about the majority of the life of the Lord Jesus, 30 years of that perfect life prepared as it were in the oven. No eye, none of our eyes has ever looked upon those years.
म्हणून जेव्हा त्याला आपल्यापुढे सादर केलेलं वचनातून वाचतो तेव्हा जणू काही त्याच्या आयुष्याचे 30 वर्ष भट्टीत झाकलेले आपल्याला अदृश्य असे असलेले आहेत.
About the only thing we know of the Lord Jesus in those 30 years was when at 12 years of age he was in the temple and said to his parents, "Wist ye not I must be about my father's business."
आणि त्या 30 वर्षांमधील फक्त एकच घटना लिहिलेली आहे. 12व्या वर्षाचा असताना तो मंदिरात होता आणि ते पण आपल्या पित्याच्या कार्यात असावं असं त्याने आई वडिलांना बोललं.
But we've heard brethren beautifully giving worship to God concerning those hidden years, and though we know so few facts about them, we know this: every one of them was tremendously precious to God.
तरी बंधुजन या 30 वर्षाच्या झाकलेल्या जीवनातून काही उचलून त्याची उपासना करताना आपल्याला आढळतात आणि त्यातूनही असलेल्या गोष्टी आपल्याकरिता फार मोलाच्याच दिसून येतात कारण त्या परमेश्वराला फार आवडत्या आणि भावत्या अशा होत्या.
Those hidden years are a source of worship.
ते जे त्याचे लपलेले अदृश्य जीवन आहे आपल्या उपासनेचा उगम त्यातून निघू शकतो.
Then it could be prepared on the flat plate like the chapati.
आणि नंतर ते तव्यावर भाजलेलं अर्पण आहे.
Totally open.
तव्यावर उघडं ठेवलेलं आहे.
Everyone can see.
सगळे पाहू शकतात.
And we're thinking of the public ministry of the Lord Jesus now.
आणि त्याद्वारे आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं लोकांसमोर लोकांमधील सेवा आपण पाहतो.
The meal offering prepared in this way was parted into its pieces.
अशा प्रकारे जे अन्नार्पण तयार केलं गेलं त्याला तुकडे करून ठेवण्यात आलं.
And men did that with Christ.
आणि हे मनुष्यांनी ख्रिस्ताच्या बाबतीतच केलं.
They examined every detail of what he said and what he did.
तो काय बोलला त्याने काय केलं ह्याचं त्यांनी बारीक सारीक खोट काढली.
Never man spake like this man.
ते म्हटले हा असा मनुष्य कधी कोणी बोललाच नाही.
Whence hath this man this wisdom and these words?
या मनुष्याला हे ज्ञान आणि ही विद्या कुठून प्राप्त झाली?
Till eventually a man like Peter would say on behalf of his brethren, thou art the Christ, the Son of the living God.
तोपर्यंत की जेव्हा पेत्र आपल्या सर्व बंधुजनांच्या वतीने म्हटला नाही काय आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात.
The public ministry of the Lord Jesus.
प्रभू येशू ख्रिस्ताची लोकांसमोरील सेवा.
But then when I think of the pan with the sides, and I think now in those closing moments before the Lord Jesus went to Calvary.
परंतु जेव्हा मी ते तिसरं कढईतलं अन्नार्पण पाहतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या समारोपाच्या गोष्टींबद्दल विचार करतो.
I see him suffering in the garden.
मी त्याला बागेमध्ये दुःख सहन करताना पाहतो.
There were a few who were with him and they beheld his heaviness of soul.
त्याच्याबरोबर थोडके होते आणि त्यांनी त्याच्या जीवाचा क्लेश पाहिला.
With that pan that's there, you can maybe see a little of what is going on, but you can't see it all.
त्या कढईमध्ये पाहताना थोडं तुम्हाला दिसेल परंतु सगळं काही दिसत नाही.
Until eventually the Savior went a stone's cast further.
आणखी एक टप्पा पुढे हा जेव्हा तारणारा गेला तोपर्यंत.
A man absolutely alone with his God.
आणि असा एक की जो फक्त पित्याबरोबर एकटा असा होता.
There isn't another man who can share these things with.
दुसरा कोणी मनुष्य त्याच्याबरोबर ह्यामध्ये सहभागी होऊ शकत नव्हता.
Have you ever thought on these things, my brother, till they moved your heart to worship?
माझ्या बंधूंनो कधी तुम्ही उपासनेच्या अगोदर या गोष्टींबद्दल अधिक विचार केला होता का?
Did you ever think, my sister, of the loneliness of the Savior and his sufferings?
या तारणाऱ्याचं एकटेपण आणि त्याचं दुःख याबद्दल कधी तुम्ही विचार केला का?
Oh, dear saints of God, are we ashamed to shed tears over these things?
हो या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत खरं आपण अश्रू ढाळायला हवे आहेत ना.
Oh God, move our hearts to worship.
हे प्रभू,
when we think of the sufferings of Christ before Calvary in that pot over the heat where this offering was being prepared.
कालवरीच्या वधस्तंभावर अर्पण होण्याच्या अगोदर तो आपल्यासाठी किती दुःख त्रास कष्ट सहन करणार झाला जणू काही कढईत तळलेल्या अन्नार्पणाप्रमाणे.
The sacrifice on Calvary isn't in chapter 2.
दुसऱ्या अध्यायामधील जे चित्र आहे ते वधस्तंभावरील अर्पणाचं चित्र नाही.
This chapter is about his life, not his death.
हा जो अध्याय आहे त्याच्या जीवनाबद्दल आहे त्याच्या मृत्यूबद्दल नाही.
But there is a slight reference to it.
परंतु त्याच्याबद्दल काही संदर्भ तिथे केलेला आहे.
And with this we finish.
आणि त्याबरोबर आपण बंद करू.
The fourth way in which the offering could be presented.
जो चौथा मार्ग जे हे अर्पण अन्नार्पण सादर केलं जाऊ शकेल.
Verse 14.
14वे वचन.
And if thou offer a meal offering of thy first fruits unto the Lord, thou shalt offer for the meal offering of thy first fruits green ears of corn dried by the fire, even corn beaten out of full ears.
परमेश्वरा प्रत्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथम उपज अर्पावायचे असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातला दाणा म्हणजे हिरव्या कणसाच्या चोळून काढलेल्या ओंब्या प्रथम उपजाचे अन्नार्पण म्हणून आण.
The meal offering of first fruits.
या ठिकाणी प्रथम फळाचे अन्नार्पण.
First fruits always speak of resurrection.
प्रथम उपज प्रथम फळ नेहमी पुनरुत्थानाबद्दल बोलतं.
The seed apparently dead has now brought forth life again.
जे बी मरण पावलं परंतु आता त्याच्यातून जीवन बाहेर पडलं.
So perfect is this truth in chapter 2 concerning the life of the Lord Jesus.
दुसऱ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या संदर्भात हे इतकं परिपूर्ण असं आहे.
That the Spirit of God does not ignore the days of his life after his resurrection and before he went back to heaven.
त्याच्या पुनरुत्थानानंतर आणि स्वर्गारोहणापर्यंत त्याच्यातील बारीक सारीक गोष्टी सांगण्याचं पण पवित्र आत्मा दुर्लक्ष करीत नाही.
It's those 40 days after his resurrection that are in this verse.
तिथे असंच म्हटलेलं आहे 40 दिवस त्याच्या पुनरुत्थानानंतर.
Because it speaks of green ears of corn dried by the fire.
म्हणून तिथे सांगितलं आहे विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातला दाणा.
A green ear of corn is not really ready for the harvest yet.
हिरव्या कणसातला दाणा हा खरं पाहता हंगामासाठी कापणीसाठी तयार नाही.
But Isaiah said of him, he shall be cut off out of the land of the living.
पण यशया त्याच्याबद्दल सांगतो जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले जाईल.
Cut down before its time.
वेळेच्या अगोदर कापून टाकला जाईल.
But now there he is in resurrection.
परंतु आता तो पुनरुत्थानामध्ये आहे.
And that green ear of corn dried parched by the fire.
तो हिरव्या कणसातला दाणा विस्तवावर भाजलेला आहे.
Here's the reference to Calvary.
तिथे आता वधस्तंभाचं चित्र आहे.
And the terrible fires of divine wrath.
दैवी क्रोधाचं भयंकर विस्तव.
3 hours of darkness.
3 तास अंधकार.
And those green ears of corn baptized in a desperate fire of divine wrath.
आणि तो हिरवा कणसातला दाणा या दैवी क्रोधाच्या अग्नीमध्ये जणू काही बाप्तिस्मा घेतलेला आहे.
But the end of the verse says,
वचनाच्या शेवटी म्हटलं आहे,
corn beaten out of full ears.
हिरव्या कणसाच्या चोळून काढलेल्या ओंब्या.
When the fires of Calvary were passed,
जेव्हा कालवरीचा क्रोध दूर झाला,
those ears of corn were as full afterwards as they were before.
जसे ते कणीस अगोदर दाण्यांनी भरलेलं होतं तसं त्या नंतर पण ते कणीस दाण्यांनी भरलेलं होतं.
The fires of Calvary consumed everything that the Savior lovingly chose to bear in his own body on the tree.
त्या झाडावर स्वइच्छेने त्याने केलेल्या अर्पणातून ज्या गोष्टी त्याने स्वतः सहन केलेल्या आहेत त्याचं चित्र त्या विस्तवाच्या द्वारे आहे.
He took our sins and our guilt to Calvary and the fire consumed them all.
त्याने आपले पाप आपले दोष कालवरीच्या वधस्तंभावर नेले आणि त्या विस्तवाने ते सर्व जाळून टाकलं गेलं.
But there was nothing in him to be consumed.
परंतु त्याच्यामधून जाळून भस्म होण्यासारखं काही नव्हतं.
There's nothing in him that the fire could touch.
त्याच्यामध्ये असं काही नव्हतं की ज्याला विस्तव स्पर्श करू शकेल.
He was as full after Calvary as he was before.
जसा तो वधस्तंभाच्या अगोदर परिपूर्ण तसा तो वधस्तंभाच्या नंतर पण परिपूर्णच आहे.
Green ears of corn parched by the fire.
आणि हिरव्या कणसाच्या चोळून काढलेल्या ओंब्या म्हटलेला आहे.
Full ears.
त्याचे पूर्ण कणीस दाण्यांनी भरलेले.
The poorest people in the land could find sufficient of these ingredients to bring an offering to God.
त्या देशातील गरीबातला गरीब परमेश्वराकडे हे अर्पण निश्चित आणू शकत होता.
My dear brother, my dear sister, it doesn't matter how long you've been saved.
माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो यामध्ये काही हरकत नाही की तुमचं तारण किती वर्षांपूर्वी झालं असावं.
If you read of these things and think of these things,
जर तुम्ही ह्या गोष्टी वाचल्या आणि ह्यावर तुम्ही मनन केलं,
you will always have a handful to bring to God.
तुम्हाला नेहमी मुठभर तरी असेल जे तुम्ही देवाजवळ आणाल.
Your appreciation of the loveliness of the life of the Lord Jesus.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुंदर जीवनाचं तुमची समज.
And there will always be something left over to feed the priestly family as well.
आणि मग त्यातून उरलेलं जे आहे याजकीय कुटुंबाला पण मिळण्याकरिता काही आहे.
God the Father seeketh worshippers.
देव जो पिता उपासकांना शोधत आहे.
These things teach us how to do that.
आणि हे आपल्याला सांगत आहे ते आपण कसं केलं गेलं पाहिजे.
Now forgive me please for taking so much of your time this morning.
मला क्षमा करा जर मी अधिक वेळ घेतला असेल.
But we trust God will bless His word.
परंतु प्रभू निश्चित आपल्याला त्याचा आशीर्वाद देईल. Lord Jesus.